इयोब अध्याय 10. माझ्या आत्म्याला जीवितचा कंटाळा आला आहे. मी मुक्तपणे तक्रार करीन, माझा आत्मा कडूपणेतून बोलेन. मी देवाला म्हणेन, मला उगाच दोष देऊ नकोस. तू मशी विरोध का करतो ते मला सांग. मला कष्ट देण्यात तुला सुख वाटते का? तुझ्या निर्मितीविषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते की वाईट लोकांनी ज्या मस्लिती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस का? तुला मानवी डोळे आहेत का? लोकास दिसते ते तुला दिसते का? तुझे दिवस मनुष्याच्या आयुष्या इतकेच थोडे आहे किंवा तुझे वर्ष हे लोकांच्या वर्ष सारखे आहे? तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापे धुंडाळीत असतोस. मी निष्पन्न आहे हे तुला माहीत आहे, आणि तुझ्या हातातून मला कोणीही वाचवू शकणार नाही. तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला. आता तेच हात माझ्या भोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत. मी विनंती करतो, विचार कर, जरा आठव. तू मला मातीसारखे बनवलेस, आता तूच परत माझी मातीत मिळवणार आहेस का? तू मला दुधासारखे ओतलेस आणि दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून काढले आहेस ना? हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस आणि तू मला कातडीचे व मांसाचे कपडे चढवलेस. तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अत्यंत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस. परंतु हे तुझ्या हृदयात लपून ठेवलेस. तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहीत आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे. जर मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस, त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील. पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करू शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो. मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा सिंह जसा टपून बसून शिकार करतो तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुद्ध दाखवतोस. माझी चूक सिद्ध करण्यासाठी तू माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणतोस आणि माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल. तू माझ्याविरुद्ध सैन्याची आखणी कुमक पुन्हा पुन्हा आणशील. तू मला जन्माला तरी का घातलीस? आणि मी कोणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मरण पावलो असतो तर बरे झाले असते. मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते. माझे आयुष्याचे दिवस थोडे नाहीत काय? म्हणून तू मला एकटे सोड. जेथून मी परत येऊ शकणार नाही तेथे अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्यामध्ये मला थोडी विश्रांती मिळेल. जेथे काळोख निबिड अंधार आहे अशा मृत्यू छायाच्या प्रदेशात मी सांगण्याविना जाईल तिथे प्रकाश हा मध्यरात्रीसारखा आहे.